मत्तयाचे शुभवर्तमान याचा 17वा अध्याय. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्या बरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्यांच्या देखत त्याचे रूप पालटले, त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे, यलिया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले. पेत्र येशूला म्हणाला, प्रभू, येथे असणे हे आपणासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे 3 मंडप करतो, एक आपल्यासाठी, एक मोशेसाठी व एक येलियासाठी. तो बोलत आहे तो पहा, इतक्यात एक तेजस्वी मेघाने त्याच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा प्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. येशू बरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी ऐकली तेव्हा ते जमिनीवर पालते पडले, कारण ते फार घाबरले होते. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, उठा, घाबरू नका. मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असता येशूने त्यांना आज्ञा केली की, मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये. मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की एलिया अगोदर आला पाहिजे? तेव्हा त्याने उत्तर दिले, एलिया येऊन सर्व काही नीटनेटके करील हे खरे, पण मी तुम्हाला सांगतो की एलिया आलाच आहे आणि त्यांनी त्यास ओळखले नाही, पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्यास केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे. तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे, हे शिष्यांच्या ध्यानात आले. नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, त्यास फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात, कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो. मी त्यास आपल्या शिष्याकडे आणले, पण त्यांना त्यास बरे करता येईना. येशूने उत्तर दिले, अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्या बरोबर आणखी कोटवर राहू, मी तुमचे किती सहन करू? त्यास माझ्याकडे आणा. येशूने त्या भूताला धमकावले तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशू जवळ येऊन म्हणाले, आम्हास ते का काढता आले नाही? तेव्हा तो म्हणाला, तुमच्या अल्प विश्वासामुळे मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्याच जर मोहिरीच्या दाणे एवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा असे तुम्ही म्हटला तर तो डोंगर जाईल, तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही. तर ही प्रार्थना व उपवास ह्या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. जेव्हा ते एकत्र गालील प्रांतात आले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र मनुष्याच्या हाती धरून दिला जाणार आहे, ते त्यास जीवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल. तेव्हा शिष्य फार दुःखी झाले. येशू आणि त्याचे शिष्य कफरनहूमास आले तेव्हा परमेश्वराच्या भवनाचा कर वसूल करणारे आले. ते पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचे गुरु कर देत नाहीत काय? त्याने म्हटले, होय, देतो. मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला काय वाटते, पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलाकडून की परक्यांकडून? जेव्हा तो म्हणाला परक्यांकडून, तेव्हा येशूने त्यास म्हटले, तर मग मुले मोकळी आहेत, तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून सरोवराकडे जाऊन पाण्यात गळटाक आणि पहिल्याने वरील तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला चांदीचे एक नाणे सापडेल, ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.